भाग 36 ख्रिस्ताना शरीर करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 12 ते 31 वचन. इपिसकरास पत्र याचा 4वा अध्याय 11 ते 16 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 4वा अध्याय आणि 10 वचन. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयवाला चालना आहा. उदाहरणार्थ डोळा हेरूसाठी आहात, कान ऐकूसाठी आहा, तोंड बोलण्यासाठी आहा व जेवण खाऊसाठी आहा. शरीरातला सर्व अवयव एक वेळेस सगळा कार्य करहात. एक अवयव आजारीहीना तर त्याने बरोबर सर्व अवयव दुखात. परमेश्वराकडे प्रत्येक विश्वासणाऱ्याला काम आहा. उदाहरणार्थ सुवार्ता करूला, गीत गावला, शिक्षण द्यावला, सन्मान करूला, दुसऱ्यांनी मदत करूला, एखादा विश्वासू कामधंदा नाही ना तर सर्व मंडळी त्यांना भार सांभाळत. सर्व विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराने सेवा करूला पाहिजे.